नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता। यो आसात काय मुखेल खबरो। 2024 पणजी सावन आयटीआय 10 नवे अभ्यासक्रम सुरू जातले। इंडियन ऑयल सारख्या भौशीक वाठारातल्या कंपन्यांकडच्यान राज्यात 33 चार्जिंग स्टेशनां उभारपाचो प्रस्ताव आसा। कसल्याच फटीच्या शिक्षणीक जाहिरातींक बळी पडचे न्हय अशें गोंय शिक्षणीक मंडळान कळीत केला। कानोळेच्या सरकारी कला विज्ञान आनी वाणिज्य महाविद्यालयाक A+ मानांकन मेळ्ळा। संवसारीक खारफुटीच्या दिसा निमतान फोंड्यां घडोवन हाडल्या परिशद। आता पुराय खबरो। अनुसान आयटीआयत सोलर पायलट लॉजिस्टीक असिस्टंट सहित 10 नवे अभ्यासक्रम सुरू जातले। आमदार कृष्णा सारकार हांचे तारांकीत प्रस्नाक कुशळटाय उदरगत खात्याचे मंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी लेखी जाप दिल्या। वर्ष 2024-25 सावन आयटीआय 10 नवे अभ्यासक्रम सुरू जातले। 6 महिने ते 2 वर्सांचो अभ्यासक्रमाचो कालावधी आसतलो। मेकॅनिकल इलेक्ट्रीक व्हेकल आनी मेकॅनिकल कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक एप्लायन्सीस हे अभ्यासक्रम 2 वर्सांचे आसतले। सोलर टॅक्निशियन, इनप्लांट लॉजिस्टीक असिस्टंट, फॅशन डिझायन अँड टेक्नॉलॉजी, मल्टीमिडिया अँड एनिमेशन, डिजिटल फोटोग्राफर आनी फायर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम 1 वर्साचे आसतले। ड्रोन पायलट हो अभ्यासक्रम 6 महिन्यांचो जाल्यार मार्केटींग एक्झिक्युटीव्ह अभ्यासक्रम 1 वर्साचो आसतलो। ऑटोमोटीव्ह, मिडिया, आयटी, लॉजिस्टीक या वाठारात हे संबंदीचे अभ्यासक्रम आसात। राज्यात 10 सरकारी आनी 3 खासगी आयटीआय आसात। आयटीआयचे अभ्यासक्रम वेवसायीक प्रशिक्षण राष्ट्रीय मंडळाकडेन संलग्न आसा। मागणीप्रमाण आयटीआयत तरेकवार नवे अभ्यासक्रम सुरू करतात। अंदू वर्सा 10 नवे अभ्यासक्रम सुरू जातात। चार्जिंग स्टेशनां उभारून ती चलोवपाची इत्सा आशिल्ल्या प्रस्तावाक उद्देजक तशेंच एजन्सीकडल्यान प्रतिसाद नाशिल्ल्यान भौशीक वाठारांतल्या कंपन्यांकडल्यान चार्जिंग स्टेशनां उभारपाचो निर्णय सरकारान घेतला। पणजेंत नव्यान 40 चार्जिंग स्टेशनां जातली। ते भायर इंडियन ऑयल हे सारख्या भौशीक वाठारांतल्या कंपन्यांकडच्यान राज्यात 33 चार्जिंग स्टेशनां उभारपाचो प्रस्ताव आसा। आमदार केदार नायक हांच्या अतारांकीत प्रस्नाचेर अक्षय उर्जा मंत्री सुदीन ढवळीकार हांणी ही लेखी म्हायती दिल्या। 25 नोव्हेंबर 2022 खात्यान चार्जिंग स्टेशनां उभारून चलोवप हस्तांतरण करपा खातीर गेडा इत्सा प्रस्ताव जारी केले। ह्या इत्सा प्रस्तावांक प्रतिसाद मेळना हाका लागून सरकारान भौशीक वाठारांतल्या कंपन्यांक चार्जिंग स्टेशनां उभारपाचे कंत्राट दिला। पुराय राज्यात भौशीक वाठारांतल्या कंपन्यांकडच्यान 33 चार्जिंग स्टेशनां उभारतले। राज्यात सध्या 38 चार्जिंग स्टेशनां आसात। परवरी, पणजे, साखळी, काणकोणा, ताळगांवां, ज्वारीनगर, फोंड्यां, कळंगूट, मोल्या, मडगांव आनी सुकूर हांगा ही चार्जिंग स्टेशनां आसात। फाटले 2 वर्सात सरकारान खाती तशेंच महामंडळांखातीर 29 गाडयांची खरेदी केल्या। खरेदी केल्या 29 गाडयां मदी 15 गाडयो टोयोटा इनोव्हाच्यो आसात। टोयोटा इनोव्हा गाडयांच्या खरेदीक सरकाराची पसंती आसा। टोयोटा इनोव्हा सोडून टोयोटा फॉर्च्युनर, मारुती सियाज, काया कार्निवल ह्या प्रकारच्या गाडयांची खरेदी सरकारान केल्या। केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टांच्या प्रस्नाक मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी लेखी जाप दिल्या। वर्ष 2022 उपरांत सरकारान कितल्या गाडयांची खरेदी केली असो प्रस्न आमदार एल्टन डिकॉस्टा हांणी केल्लो। सर्वसाधारण प्रशासन फाट्यान 2 वर्सात 22 गाडयांची खरेदी केल्या। तरेकवार खात्यांच्या अधिकाऱ्यांखातीर 43 गाडयो आसात। गाडयांचो मात्री उणाव ना असो उल्लेख लेखी जापेत आसा। गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळाची मान्यता आनी संमती आशिल्ल्याचो फटीचो दावो करपी शिक्षणीक प्रवेश संबंधी जायराती आनी पत्रकां वाटल्यात अशी मंडळाच्या नदरेक आयल्यात। ग्रामीण मुक्त विद्यालयी शिक्षा संस्था ह्या बिगर सरकारी संस्थेक मंडळाकडच्यान परिक्षेखातीर कसलीच मान्यताय मेळ्ळी ना। गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान लोकांक कळीत केलां की संस्थेन आपल्या जाहिरातीत दिल्ली माहिती पुराय फट आसा। मंडळान अशा जाहिरातींक परवानगी दिल्ली ना। लोकांनी ह्या पत्रकातल्या दाव्याक बळी पडचे न्हय। पत्रकात केल्ल्या दाव्याप्रमाण ह्या संस्थेकडेन व्यवहार करतना खबरदारी घेवची, तशेंच खंयची संस्था वा व्यक्तीन आपली स्वताची माहिती दिवची न्हय। ह्या बनावट संस्थेकडेन संपर्क करप वा आदेश मानप हे पुराय स्वताच्या जोखीमेचेर आसतले अशें मंडळान कळीत केलां। भारत सरकारच्या गृह व्यवहार मंत्रालयान सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार 2024 खातीर अर्ज मागिल्यात। मजबूत आनी एकवटीत भारताची मूल्या अंमलात परत हाडपाक राष्ट्रीय एकता आनी अखंडता वाळीक लावपा खातीर उल्लेखनीय आनी प्रेरणादायी योगदान दिवपी भारताचो नागरीक वा संस्था वा संघटना ह्या पुरस्कारा खातीर पात्र आसात। पात्र नागरीक वा संस्था वा संघटनांनी आपले अर्ज वा शिफारसी फक्त गृह मंत्रालयान डिझाईन केल्ल्या पासवर्ड सुरक्षित केंद्रीकृत ऑनलाईन पोर्टल awards.gov.in हाच्या वयल्यान धाडच्यो। पात्र नागरीक वा संस्था वा संघटनांनी पोर्टलाचेर उपलब्ध आशिल्ल्या अर्ज नमुन्यांतल्यान राष्ट्रीय एकता आनी अखंडतायेच्या वाडी खातीर केल्ल्या विशेष कार्याची आनी सेवेची सविस्तर माहिती दिवपाक जाय। अधिक माहिती पोर्टलाचेर उपलब्ध आसा आनी नामांकना धाडपाची निमणी तारीख 31 जुलय आसा। सरकारान गोंय मेडिक्लेम येवजणेत दुरुस्ती केल्या। हे येवजणे खाला मंजुरी खर्चाची रक्कम 1.5 लाख रुपयावेल्यान 5 लाख रुपया केल्या। फाटी 15 वर्षा गोयात रावपी आनी मतदार वळेरीत नाव आशिल्ले सगळे गोयचे कायम निवासी अल्पवयनासयत तांच्या कुटुंबाची वर्सुकी येण्यावर 8 लाखा परस चड ना अशी कुटुंबां योग्य मेडिक्लेम येवजणे खाला वैजकीय सुविधा खातीर पात्र आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडच्या खांडोळ्या हंगाच्या सरकारी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात 3.43 गुणासहित ए प्लस मानांकन मिळा. गोयात हे मानांकन मिळवपी हे पहिलेच महाविद्यालय. महाविद्यालयाच्या ह्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी परबी भेटयल्या आणि गोयकारां खातीर ही अभिमानाची गजाल अशें म्हळां. एक प्रतिष्ठीत महाविद्यालय म्हण वळख आशिल्ल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचो आणि समर्पणाचो हो पुरावो. डॉ पूर्णकला सावंत आणि आयक्यूडी संचालक डॉ डिलेक्टा डिकॉस्टा हांच्या फुडारपणाखाला महाविद्यालयान केल्ल्या ह्या कामगिरीक लागून हे येस मेळ्ळा. महाविद्यालयान एनआयआरएफएफ 101-150 श्रेणीत सतत 5 वर्सा सुवात मेळ्ळ्या. महाविद्यालया वतीन विद्यार्थ्यां खातीर चर्चासत्रां कार्यशाळा आणि हेर शिक्षणीक आणि सांस्कृतिक कार्यावळी राबयतात. पेनदी फ्रांक पंचायतीन परवरी हांगा कुयर प्रकल्प उभारला. परवरी आशिल्ल्या विद्या प्रबोधिनी ह्या शाळेची नवी इमारत ह्या कुयर प्रकल्पाच्या कडेक आसा आणि पालकांक पूर्वसूचना दिनासतना शाळेच्या वेवस्थापन मंडळान भुरग्यांक ह्या नव्या इमारतीत स्थलांतरीत केली. सध्या राज्यात डेंग्यूचो प्रसार खूप वाडला आणि काही विद्यार्थ्यांक हे कोयराचो त्रास भलायकेक जावपाक लागला. देखून भुरग्यांक नव्या इमारतीत ना धाडपाचो निर्णय पालकांनी घेतलो. पूण वेवस्थापन मंडळ हे कानामनार घेना म्हणून पालकांनी एक निवेदन पर्यटन मंत्री रोहन खवटे हांका भेटयला. खवटे हांणी पालकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि शाळा वेवस्थापन थळावी पंचायत आणि पालक मिळून 2 दिसां भितर हाचेर उपाययोजन काढी अशें उतर दिला. विद्यार्थ्यांच्या फुडाराकडे कोणे खेळी केल्यात ते खपोवन घेवचे ना आणि हाची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांक दिल्या अशें खवटे हांणी स्पष्ट केला. गोय हे दर्यादेगांचे राज. खारफुटीच्या वनस्पतीन समृद्ध जाचे सामाजिक आणि आर्थिक फायदे असतात. खारफुटीच्या मूल्यवान संसाधनां असा पूण मनशान केल्ले घाण आणि बुरशेपणा आणि अतिक्रमणाक लागून तांची जीत जाता. शेजारी राज्याच्या दर्यादेगेर हीच परिस्थिती असा. ह्या फाटभुयेर संसारीक खारफुटी दिसा निमतान पीएस रवी नायक कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतशास्त्र विभागान भारतीय मेनग्रोव्ह सोसायटी पर्यावरण आणि हवामान बदल विभाग गोय राज्य जैवविविधताय मंडळ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ हांच्या जोड पालवान 26 आणि 27 तारखेक मेनग्रोव्ह फॉर क्लायमेट चेंज मिटिगेशन अँड सस्टेनेबिलिटी ऑफ कोस्टल पॉप्युलर्स या विषयाचेर 2 दिसांचे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केला. खारफुटी आणि संबंधित संशोधनाविषयी जागृकताय निर्माण करप हो परिषदेचो हेत असा. दिल्ली चेन्नय मुंबय आणि गोयचे फामाद संसाधन व्यक्ती व्याख्यानं आणि आपले विचार हातून मांडतले. उपजीविकेचे संधी इको टुरिझम हवामान बदल इकोसिस्टम सेवा जैवविविधताय संवर्धन रणनीती ब्लू क्रांती आणि भारताच्या दर्या वाठारात खारफुटीच्या जीर्णोद्धाराविषयी महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा जातली. राज्य सरकारान कामधेनू येवजणेत बदल करून मुख्यमंत्री सुधारित कामधेनू येवजण अंमलात हाडून भूमिहीनांक ताचो लाव घेवपाक येवजणेत बदल केल्या वो विषय फाटल्या विधानसभा अधिवेशनात मांडिल्लो असे आमदार डॉ देविया राणे हांणी म्हळां. या बदलान राज्यातल्या धनगर समाजाक व्हड थाकाय मेळ्ळ्या. गोवा धनगर समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष बीडी मोटे हांणी या बदलाक येवकार दिवन देविया हांचे उपकार मानल्यात. ह्या बदलाचो राज्यात ह्या येवजणे खातीर अर्ज केल्ल्यांक आणि दूध उत्पादकांकूय फायदो जातलो. मजगती सीएसआर निधीतल्यान परी मतदारसंघातल्या 2 दिव्यांगांक स्कूटरी भेटोवपाची कारवाई झाली. समाजात प्रत्येकाक जगपाचो अधिकार असा. दिव्यांग म्हणून असले तरी जिद्द सोडची न्हय. आपल्या उणावाचेर मात करून खूप जणांनी धीर गाठला अशें देविया राणे ह्यावेळी उलयली. परवरी विधानसभा भवनात आयोजित कार्यावळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी स्कूटरीची चावी या दिव्यांगाक सुपूर्द केली. हेवेळार समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय आणि शारिरीक दिव्यांग समितीचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर हजर आशिल्ले. समाज कल्याण खात्यान येवजण्यो लोकांमेरेन पावून यत्न करचे असे आवाहन हेवेळार मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी केले. सांगे मतदारसंघात उगे हांगा प्रस्तावित जनावरां वैजकीय हॉस्पिटलाविशी पशुसंवर्धन आणि पशुवैजकीय सेवा मंत्री निळकंठ हळणकार हांणी सुवातीची पळोवणी केली. हेवेळार तांणी पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ आणि थळाव्या अधिकाऱ्या वांगडा बसका घेऊन तांणी प्रक्रियेक चालना दिली. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हेवेळार हजर आशिले. सांगे मतदारसंघात व्हडा प्रमाणात दूध व्यावसायिक असतात. ह्या बसकेत विभागाच्यो वेगवेगळ्यो येवजण्यो आणि ताची अंमलबजावणी हाचेरूय चर्चा झाली. स्वस्तिक पुरस्कृत संजीवन संगीत अकादमीत प्रदर्शन चल्ला. 1880-1940 या काळात गोयात जन्मल्ले आणि गोयाभायर वचून शास्त्रीय संगीत क्षेत्रात नाव मिळिल्ल्या 24 कलाकारांचे फोटो प्रदर्शनाचे उक्तावण केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी केले. संगीत हो गोयचो आत्मो. गोयच्या भुयेचेर खुपशे कलाकार जन्मले जाणी संगीता खातीर अथक परिश्रम घेतले समाजात वेगळी वळख निर्माण केली तशेंच गोयच्या शास्त्रीय संगीताक वेगळ्याच पांवड्यार व्हरपाचे कार्य केले अशा ह्या वेळार उलयतना श्रीपाद नायक हांणी म्हळे. आणि आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. 2024-25 सावन आयटीआयत 10 नवे अभ्यासक्रम सुरू जातले. इंडियन ऑयल सारख्या भौशिक वाठारातल्या कंपन्यांकडच्या राज्यात 33-34 स्टेशनां उभारपाचो प्रस्ताव. कसल्याच फटीच्या शिक्षणिक जाहिरातींक बळी पडचे न्हय अशे गोय शिक्षणिक मंडळान कळीत केला. खांडोळेच्या सरकारी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाक ई प्लस मानांकन मेळ्ळां. संवसारीक खारफुटीच्या दिसा निमतान फोंड्यां घडोवन हाडल्या परिशद. आनी इतल्यार ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.